चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मळी परराज्यात देण्यास बंदी, कमी ऊस उत्पादनामुळे सरकारचा निर्णय। यंदा गाळपाला कमी ऊस उपलब्ध होत असल्यानं साखर उत्पादनाबरोबर इतर उपपदार्थ उत्पादनाला फटका बसणार आहे, त्यामुळे मद्यार्क निर्मिती कमी होणार असल्यानं उत्पादित मळी दुसऱ्या राज्यात निर्यातीस राज्य सरकारनं बंदी घातली आहे, त्याबाबतचा आदेश गृह विभागानं काढला आहे। यंदा राज्यभरात गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध होत आहे, त्यामुळे ठराविकच कारखाने सुरू झाले आहेत। त्यात नगर जिल्ह्यातील 23 कारखान्यांपैकी केवळ 13 साखर कारखान्यांचं गाळप सुरू झालं आहे। राज्यातील उपलब्ध होणाऱ्या मळीचं प्रमाण विचारात घेऊन दरवर्षी मळीचं अंदाजपत्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येतं। राज्यातील गरज भागवल्यानंतर शिल्लक राहणारी मळी अन्य राज्यात किंवा परदेशात निर्यात करण्यासाठी सरकारच्या पूर्वमान्यतेची परवानगी देण्यात येते। साखर कारखान्यांनी आसवनी प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली आहे। या आसवनीत तयार होणाऱ्या मद्यार्कांचा वापर राज्यात मोठ्या प्रमाणात होतो, त्यातून राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो। राज्यात दरवर्षी 35 ते 40 लाख टन मळी उपलब्ध होत असते। राज्यातील आसवनींना मद्यार्क उत्पादनासाठी 32 लाख टन मळीची आवश्यकता असते। पशुखाद्यासाठी 2.5 लाख टन मळी लागते। यंदाच्या हंगामात 570 लाख टन ऊसाचं गाळप होऊन त्यापासून 22 लाख टन मळीचं उत्पादन होईल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाचा आहे, तर दरवर्षी 40 लाख टन मळीची गरज असते। मळीचा तुटवडा भासणार असल्यामुळे देशाबाहेर होणाऱ्या मळीच्या निर्यातीस बंदी घालावी अशी मागणी इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानं केली होती। त्यामुळे राज्याबाहेर आणि परदेशात मळी निर्यात करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। नगर जिल्ह्यातील प्रवरा, काळे, संजीवनी हे कारखान्यांचे दारू निर्मिती प्रकल्प आहेत। या कारखान्यांकडून उत्पादन शुल्कापोटी राज्य सरकारला तब्बल 1400 कोटी रुपयांपर्यंत उत्पादन मिळतं। निर्यातबंदीमुळे इतर साखर कारखान्यांकडून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना मद्यार्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नगर जिल्ह्यातून उत्पादन शुल्कापोटी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठा महसूल मिळतो। या वर्षात नगर विभागाला 1533 कोटी रुपयांचं महसूल उद्दिष्ट आहे, त्यातील 952 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे। यात 900 हून अधिक कोटींचा महसूल देशी दारूच्या कारखान्यांकडून मिळाला आहे। प्रवरा, संजीवनी, काळे या 3 कारखान्यांच्या दारू निर्मितीच्या प्रकल्पातून सर्वाधिक महसूल उत्पादन शुल्क विभागाला मिळत असतो।